मतदार बंधू भगिनींनो, मी योगेश राजेंद्र कोलते उर्फ रोहित आपणास आवाहन करण्यासाठी बोलत आहे. प्रभाग क्रमांक 3 च्या विकासासाठी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी आणि तुमच्या सेवेसाठी एक हक्काचा माणूस म्हणून मी उभा आहे. लक्षात ठेवा, उमेदवार कसा असावा? तर उमेदवार गावात राहणारा, कधीही दृष्टीआड न होणारा. मी तुमच्यातलाच एक आहे. निवडणुकीमध्ये माझा अनुक्रमांक 11 आहे आणि माझे चिन्ह फुगा आहे. येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून फुगा चिन्हासमोरील बटण दाबून मला आपला अमूल्य आशीर्वाद आणि पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.